आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशभरातून आदरांजली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर अलोट गर्दी. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी 6 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 3रा एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाचं यजमान संघापुढे 271 धावांचे आवाहन. आणि विदर्भात थंडीची लाट. 9.6 अंश सेल्सिअस सह नागपूर जिल्हा सर्वात थंड. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 70व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, न्याय, समता आणि संविधानाच्या तत्व वरची त्यांची निष्ठा भारताच्या वाटचालीत महत्वाची ठरली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि चेन्नई इथं शालेय विद्यार्थ्यांसमवेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी 6 डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातल्याचं नमूद करून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच 3रा क्रमांकावर झेप घेणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली, लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे, कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकतं.
आंबेडकर यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसत आहे. परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य, नागार्जुन, सुरेई ससाई यांनी दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच मध्यवर्ती स्तूपात जाऊन देखील अभिवादन केलं. यावेळेला बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे देखील अनुयायांनी गर्दी केली आहे. यापैकी एका युवा अनुयायीने सांगितले,
तसं बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं काही छोटंसं नाही आहे, त्यांनी आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. ते तर एका वर्ड मध्ये एक्सप्लेन करता येणार नाही मला, पण त्यांनी जे काही दिलेलं आहे ते भरपूर आहे माझ्यासाठी. आणि तसं महामानवांनी दिलेला अधिकार आणि हक्क हे तर म्हणजे आमच्या 7ही पिढी नाही करू शकत, एवढं मोठं आम्हाला देऊन सोडून दिलेलं आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीक्षाभूमी इथं अभिवादन केलं. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील चिचोली शांतीवन येथे मोठ्या प्रमाणात अनुयायांनी गर्दी केलेली दिसत आहे. चिचोली शांतीवन येथे डॉ बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारक आणि वस्तू संग्रहाला भेट देण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी चिचोली शांतीवन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विशेष व्याख्यान, पुष्पांजली आणि मौन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी नागपूरच्या कार्यालयातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यालय प्रमुख आणि आकाशवाणीच्या उपमहासंचालिका मनीषा शेटे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं. यावेळी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अकोल्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अकोल्यात मध्यरात्री भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. भंडाराच्या मैत्रेय बुद्ध विहार इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. या दरम्यान अनेक आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नागपूर येथे आयोजित हिंद दी चादर या धार्मिक सांस्कृतिक सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं येणार असून नगर प्रशासनानं विस्तृत वाहतूक आणि पार्किंग नियोजन केलं आहे. भाविकांसाठी कोराडी बस डेपो, मानकापूर स्टेडियम, इंदोरा ग्राउंड आणि कामठी रोड येथे बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून तेथून झुलेलाल स्पोर्ट्स ग्राउंड पर्यंत शटल बस सेवा उपलब्ध असेल. 2 आणि 4 चाकी वाहनांचे पार्किंग झुलेलाल स्पोर्ट्स ग्राउंड येथे असेल तर शहरभरातून रिक्षा शटलची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आजही इंडिगोची 400 अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. यापैकी बंगळुरू विमानतळावर 124, मुंबई विमानतळावर 109 तर पुणे विमानतळावरच्या 42 विमानसेवा आज रद्द झाल्या आहेत. मात्र विमान उड्डाणांच्या वेळांमधली दिरंगाई तसंच विमान रद्द होणं आटोक्यात आलं असून विमानतळांवर आता दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना प्रवासात प्राधान्य देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय विमानतळांवर कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या अभिनव उपक्रमाच्या 9व्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर माय गव्ह या पोर्टलवर देशव्यापी स्पर्धा सुरू आहे. ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ही स्पर्धा 11 जानेवारीपर्यंत खुली राहणार आहे. इयत्ता 6 ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी तसंच पालक आणि शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. विदर्भात 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानासह नागपूर जिल्हा सर्वात थंड ठरला आहे. नागपूरच्या पाठोपाठ गोंदिया इथं 9.8 अंश सेल्सिअस तर भंडारा आणि यवतमाळ इथं 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये वाशिम इथं 11.8 तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आज आणि उद्या नागपूर, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तीव्र थंडीच्या लाट इशारा देण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण तालुक्यातील अनेक योजना बाह्य रस्त्यांना आता अधिकृत ग्रामीण मार्गांचा दर्जा देण्यात आला असून ग्रामविकास विभागानं याबाबत आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे डांबरीकरण, रुंदीकरण, पुलांची दुरुस्ती आणि जलनिकास व्यवस्था यांसारख्या कामांना गती मिळणार आहे. क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या एक दिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणम इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाहुण्या संघानं यजमान संघापुढे जिंकण्यासाठी 271 धावांचं लक्ष ठेवलं आहे. सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकनं सर्वाधिक 106 धावा केल्या तर त्याला कर्णधार टेंबा बावून चांगली साथ दिली. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णानं 4 तर कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या षटकात भारताच्या बिनबाद 8 धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशभरातून आदरांजली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर अलोट गर्दी आणि विदर्भात थंडीची लाट. 9.6° सेल्सिअस सह नागपूर जिल्हा सर्वात थंड. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.